नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी सुवर्णा खेडेकार तुमका राष्ट्रीय खबरो दिता. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आयज सावन मध्य प्रदेश आणि ओडिशाच्या 5 दिसांच्या भोवडेर गेल्यात. आयज त्यो इंदोर विमानतळार पावल्यो आणि थंय मध्य प्रदेशाचे राज्यपाल मंगूभाई पटेल आणि मुखेलमंत्री डॉ मोहन यादव हांणी तांका येवकार दिलो. इंदूर सावन राष्ट्रपती बेतूल हांगासर प्रवास करून प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयान आयोजित केल्ल्या आध्यात्मिक जागृतायवरवी आदिवासी समाजाचे सशक्तीकरण या कार्यावळीक हाजीर रावले. आदिवासी समाजाक सशक्त करपाचो हेत आशिल्ली ही परिषद फकत प्रदेशा खातीर न्हय तर पुराय देश आणि समाजा खातीर महत्वाची असे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी मेळाव्याक संबोधित करताना सांगले. भारताचे सांस्कृतिक दायज नव्यान उर्बेन सांभाळून दवरतात, मनयतात आणि मुखार व्हरतात असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आयज सांगले. सोशल मीडियाचेर केल्ल्या पोस्टान श्री मोदी हांणी सांगले की विरासत भी विकास भी या दृष्टीकोनाच्या मार्गदर्शना खाला पोरण्या वस्तूंक परतून हाडपा सावन आध्यात्मिक आणि तीर्थयात्रेची मुळावी बांदावळ घटमूट करपा मेरेनचे यत्न भारताच्या कालबाह्य परंपरेकडेन लोकांक परतून जोडपाक लागल्या असे प्रधानमंत्री मोदी हांणी म्हटला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हटला की योग भारताच्या आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वारशांत रुजिल्लो असून सीम ओपून संसारभर पावला. केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव हांचो एक लेख सोशल मीडियाचेर शेअर करताना प्रधानमंत्र्यांनी हे विधान केला. आयज संसारभर योगाची परब मनयतात, हातूंतल्यान कालबाह्य परंपरेची नवी कदर दिसून येता असे श्री मोदी हांणी सांगले. अन्न सुरक्षा सुनिश्चित करपा खातीर फकत शेतकी उत्पादन चड न्हय तर शास्त्रीय साठो आणि अन्नधान्याचे कार्यक्षम वितरण करपाची गरज असा असे गिरायक व्यवहार आणि अन्न आणि भौशिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी हांणी आयज सांगले. आयज नवी दिल्लीन भारतीय अन्न महामंडळाच्या एका कार्यावळीच्या उक्तावण सुवाळ्यांत ते उलयताले. तंत्रगिन्यान आणि डिजिटलायझेशन हाका लागून भौशिक वितरण व्यवस्थेत बदल झाला आणि अन्नधान्य वितरणात पारदर्शकता घटमूट असे ताणी नदरेक हाडून दिले. आयज ऑटिस्टीम अभिमान दीस मनयतात. हो दीस ऑटिस्टीक व्यक्ती खातीर अभिमानाचे महत्व अधोरेखित करता आणि ऑटिझमांक एक दुयेंस न्हय तर एक वेगळेपण म्हणून समजून घेऊन उर्बा दिता. मान्यता, प्रतिनिधित्व आणि सुधारणा या तीन मुखेल स्तंभांचेर ऑटिस्टीक अभिमान दीस 2026 हे मुख्य विषय केंद्रीत असतात. सर्वोच्च न्यायालयान आयज देशभरातली रानां आणि सैमीक परिसंस्थांचे संरक्षण करपाच्या गरजेचेर भर दिला. झारखंड सारख्या राज्यांकडेन समृद्ध सैमीक साधनां असून तांचे जतन करप गरजेचे आशिल्ल्याचे निरीक्षण न्यायालयान नोंदयला. सरन्यायाधीश सूर्यकांत हांच्या अध्यक्षतेखालच्या खंडपीठान राना वाठारांत फातर खणकाम आणि स्टोन क्रशराबाबत झारखंड उच्च न्यायालयाच्या आदेशाक आव्हान दिवपी झारखंड राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळान दाखल केल्ल्या याचिकेचेर सुनावणी करताना ही टिप्पणी केल्या. खेळ. आयसीसी बायलांच्या T20 विश्वचषक सर्तीन आयज भारतीय वेळाप्रमाण राती 11 वरांचेर लिंडसा हँडिंगले हांगा वेस्ट इंडीज आणि स्कॉटलँड या पंगडां मदीं खेळ जातलो. हाचे आदी ह्याच मैदानाचेर अ गटांतल्या मॅचीन भारतान नेदरलँड पंगडाचेर 95 धांवड्यांनी जैत मेळयल्ले. हवामान. फुडल्या 4-5 दिसांत तेलंगणा, ओडिशा, झारखंड, बिहार, छत्तीसगडांतल्या आनी कांय वाठारांनी मॉन्सून पावस आनीक फुडें वचपाची परिस्थिती आसा अशें भारतीय हवामान खात्यान सांगला. IMD म्हणण्या प्रमाण आसाम, मेघालय, उपहिमालयन, अस्तंत बंगाल आणि सिक्कीम हांगा फुडले 4 दीस खूप व्हड पावस पडपाची शक्यताय आसा. फुडले 2 दीस अरुणाचल प्रदेश, बिहार, नागालँड, मणिपूर, मिझोरामात, त्रिपुरा, ओडिशा, तामिळनाडू, पुंडुचेरी आणि कराईकल या वाठारांनी व्हडा प्रमाणात पावस पडपाचो अदमास हवामान खात्यान सांगला. फुडें दिल्ली, पंजाब, हिमाचल प्रदेश, छत्तीसगड, हरियाणा, चंदीगड, मध्य प्रदेश, मराठवाडा, ओडिशा आणि उत्तर कर्नाटकात सोमार मेरेन गडगड आणि जोगला पडपाची शक्यताय आसा. आणि इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. नमस्कार.